आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये 0.5% कपात. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबाघाटात खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 37 जण जखमी 8 जण गंभीर. आणि मागेल त्याला कृषीपंप योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र प्रदान. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये आज सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाल्यावर संयुक्त निवेदनात ते बोलत होते.
इससे हमारा व्यापार और निवेश डायव्हर्सिफाइड बैलेंस और सस्टेनेबल बनेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे. मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें ग्लोबल चैलेंजेस का सामना करने की शक्ति देगी और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा.
कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. संयुक्तरित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. ऊर्जा सुरक्षा हा दोन्ही देशांच्या संबंधातला महत्वाचा घटक आहे. याशिवाय नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करत असल्याचं मोदी म्हणाले. दहशतवाद हा मानवतेवर हल्ला आहे. त्याच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत. शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गानं निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी दोन्ही देशांमध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण अन्न आणि ग्राहक सुरक्षा कौशल्य विकास क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले. त्यापूर्वी पुतीन यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. यावेळी पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी पुतीन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये 0.5% कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर 5.25% झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला 5वा पतधोरण आढावा जाहीर केला. त्यावेळी ही घोषणा केली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यामुळे गृहनिर्माण वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. इतरही दर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज झाला. गेल्या तिमाहीत आर्थिक वृद्धीदरात झालेली वाढ, जीएसटीतील कपात, सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेली खरेदी या जोरावर देशाचा आर्थिक वृद्धीदर आणखी वाढेल अशी आशा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात हा दर 7.3% राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला. 2 महिन्यापूर्वी हा दर 6.8% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं जीडीपीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज कमी केला आहे. आता हा दर चालू आर्थिक वर्षात 2% राहील असं बँकेचं म्हणणं आहे. बाजारातली भांडवली उपलब्धता पाहता रिझर्व्ह बँकेनं 1,00,000 कोटींचे सरकारी रोखे खुल्या बाजारपेठेतून खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 1 जानेवारीपासून 2 महिन्यांची विशेष मोहीम राबवणार असल्याची घोषणाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केली. त्याचवेळी ग्राहकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांच्या तक्रारी कमी होतील याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना केली.
देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत 90% घट झाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. 2004 ते 2014 या दरम्यान देशात 171 रेल्वे अपघात झाले होते. मात्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे त्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. अपघातांमागच्या मूळ कारणांचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्याचं काम सरकार करत आहे. स्वदेशी बनावटीचं कवच हे तंत्रज्ञान यासाठी विकसित केलं आहे असंही ते म्हणाले. वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमीद या पोर्टलवर 1,51,000+ जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि संबंधितांना वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झाली नाही. पुढच्या 3 महिन्यांपर्यंत नोंदणी करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं. देशात मोबाईल फोन आणि संगणकाच्या सहाय्यानं सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीत आढळून आलं आहे. 2021 तुलनेत 2023 या प्रकरणांमध्ये 33,000+ वाढ झाली आहे. देशात विशेषतः हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे. दिल्लीत लाल किल्ल्याच्या जवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी सोयबच्या एनआयए कोठडीत कोर्टानं 10 दिवसांची वाढ केली आहे. या बॉम्बस्फोटासाठी त्यानं वाहन आणि इतर मदत पुरवल्याचा आरोप आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरच्या आंबाघाटात आज पहाटे खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 37 जखमी झाले आहेत. त्यातल्या 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या या बसमध्ये आंबाबागेत काम करणारे नेपाळमधले कामगार होते. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणनं एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे. या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनाथांसाठी शासकीय सेवेत 1% आरक्षण ठेवल्यानं 800+ अधिक युवक युवती आजपर्यंत राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. विद्यमान सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी मुंबईत अनाथ मुलांशी संवाद साधला. देशाच्या राज्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचं आवाहन त्यांनी या मुलांना केलं. राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारनं येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या 1 वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 विविध पदवी अभ्यासक्रमांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्या आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील तृतीय वर्षाच्या विविध क्षेत्रातल्या विविध विषयांच्या 6व्या सत्राच्या परीक्षा 1 एप्रिल आणि 8 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 2018 दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं यासंबंधी सर्व शासकीय यंत्रणांना आपलं उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2030 आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये 0.5% कपात. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबाघाटात खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 37 जखमी 8 गंभीर. आणि मागेल त्याला कृषी पंप योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.